आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी आरक्षण हटवेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा। सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन। 7,000 रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा। वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन। श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकांमध्ये नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाला पुन्हा बहुमत। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज रात्री। काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला। अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल असा दावा त्यांनी या सभेत केला। सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। या विधानसभा निवडणुकीतील प्रधानमंत्र्यांची ही राज्यातील शेवटची प्रचारसभा होती। यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचं आवाहन केलं आणि महायुती सरकारच्या शपथविधीचं निमंत्रण देखील दिलं। मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि महायुती मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करेल असं आश्वासन मोदी यांनी दिलं। काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्यांनी मुंबईच्या भविष्याचा विचार केला नाही, पण आम्ही मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत असं ते म्हणाले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काही वर्षात मुंबईचा GDP दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आता तशाच पद्धतीच्या योजनेचं आश्वासन देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। येत्या 5-10 वर्षात धारावीचा माणूस तिथेच पक्क्या घरात राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले यांच्यासह शिवसेना भाजपचे मुंबईतले उमेदवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। महाविकास आघाडी सरकार 7,000 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करेल असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलं आहे। पुण्यात काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं। सत्ता आपल्याला मिळाली तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू आणि त्यांच्या मालाला योग्य किंमत देऊ असं आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुणे इथल्या मविया उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत दिलं। राज्यातल्या महिलांना सुरक्षितता मिळवून देणं, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखणं, तरुणांना रोजगार मिळवून देणं हे आपलं उद्दिष्ट असून त्यासाठी मतदारांनी साथ द्यावी असं आवाहनही पवार यांनी या सभेत केलं। भाजपाच्या राज्यात 6व्या क्रमांकावर आलेला महाराष्ट्र पुन्हा 1व्या क्रमांकावर आणू असं आश्वासनही पवार यांनी या सभेत दिलं। विधानसभेची यंदाची निवडणूक राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे। महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्यांच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं। औरंगाबादचं नामांतर केल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा आहे। मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला होता असं ते म्हणाले। चिकलठाणा विमानतळाला अजून संभाजी महाराजांचं नाव का दिलं नाही असा सवाल त्यांनी केला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा आज मुंबईत प्रसिद्ध केला। गेल्या 19 वर्षात आम्ही काय केलं यावरची पुस्तिकाही त्यांनी आज प्रसिद्ध केली। गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं असून शिवरायांच्या मंदिरापेक्षा विद्यामंदिर बांधणं महत्त्वाचं आहे असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं। प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषा अनिवार्य असायला हवी अशी भूमिका त्यांनी या जाहीरनाम्यात मांडली आहे। येत्या 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही। वेळ अपुरा असल्यानं ही सभा न घेता मतदारसंघांना भेटी देण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला सर्वांनी मतदान करावं असं आवाहन अभिनेता कैलास वाघमारे यांनी केलं आहे।
आपण आता बघतोय की मतदानाची संख्या जी आहे ती खूप घटते आणि आपण म्हणतो की असा नेता मिळाला आपल्याला, तसा नेता मिळाला। खरं तर चांगला नेता देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। त्यासाठी प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं आहे। या 20 नोव्हेंबरला जा प्रत्येकाने आणि अधिकाराने आपला हक्क बजावा।
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जमुई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जनजाती गौरव दिवसाच्या निमित्तानं 6,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पीएम जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या 11,000 घरांचा गृहप्रवेशही त्यांनी यावेळी केला. तसंच त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षाचा प्रारंभ करताना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि समृद्ध आदिवासी वारसा तसंच संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. यासोबत त्यांनी 2 आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयांचं तसंच 2 आदिवासी संशोधन संस्थांचंही उद्घाटन केलं. दिल्ली एनसीआर भागातल्या हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर स्थितीत असून आज सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक 420 इतक्या अतिगंभीर स्थितीत होता. पुढचे 2 दिवस त्यात धुक्यांची भर पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे नवी दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुढचे आदेश येईपर्यंत ऑनलाईन तत्वावर चालवल्या जातील असे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिले आहेत. हवेचं दर्जामापन करणाऱ्या समितीनं दिलेल्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताच्या निर्यातीत एकूण 7.28% म्हणजेच 468 अब्ज $27 कोटी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही वाढ 436 अब्ज $48 कोटी इतकी नोंदवली गेली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुनानक यांनी आपल्याला कठोर परिश्रमावर आधारित अध्यात्माचा मार्ग दाखवला, तसंच सत्य, समाधान, दया आणि प्रेमावर आधारित समाज कसा निर्माण करायचा हे शिकवलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गुरुनानक यांनी सांगितलेल्या सत्य, शांतता आणि एकतेच्या तत्वांसाठी लोकांनी स्वतःला समर्पित करावं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. तर गुरुनानक यांची शिकवणूक आपल्याला करुणा, दया आणि नम्रतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. अजून मतमोजणी सुरू असली तरी आत्तापर्यंत संसदेच्या निवडणुकीतल्या 171 पैकी 141 जागा या डाव्या आघाडीला मिळालेल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजबूत पाठबळ मिळेल. 225 सदस्यीय संसदेतल्या 29 नामनिर्देशित सदस्यांमध्येही याच पक्षाच्या सदस्यांना अधिकाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बल्वेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला आत्तापर्यंत 35 जागा मिळालेल्या आहेत. माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ 3 जागा मिळालेल्या आहेत. श्रीलंकेत काल झालेल्या मतदानात 65% मतदारांनी मतदान केलं होतं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था आणि शेवटचा सामना आज रात्री होणार आहे. जोहान्सबर्गच्या वॉन्डर्स स्टेडियमवर रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी आरक्षण हटवेल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा. सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन. 7,000 रुपये क्विंटल दरानं सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा. वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन. श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकांमध्ये नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाला पुन्हा बहुमत. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज रात्री. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.